வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜெய். சப சந்தன கீ ஜெய். ஜெய ஜெய ரகுவீர சமர்த்த ஹரி. தத் வித்தி பிரணிபாதேன பரிப்ரஷ்னேன சேவயா உபதேக்ஷந்தி தே ஞானம் ஞானினஹா தத்வதர்ஷினஹா. பாதசேவனம் அர்ச்சனம் வந்தனம் அணி தாஸ்யம். பாதசேவன் அர்ச்சன் வந்தன் அணி தாஸ்ய யாச்சா அந்தர்கத் அப்பன் பகவத்கீதேச்சா கிராஸ் செக்ஷன் கேட்டோ ஆஹோத், அடவா சேத் கேட்டோ ஆஹோத், அணி குட குட யா சம்பந்தி பகவத்கீதேத் ஆல தே பாத்தோ ஆஹோத். तशा रीतीने थेट भगवद्गीतेमध्ये यासंबंधी फारसं काही नाही, अशा शब्दाच्या अंगाने विवरण काही केलेलं नाही. ते ज्ञान जर व्हायचं असेल तर ते करी हाता येते ज्ञान येणे. आता आपण जशी ओवी ऐकली ते ज्ञान जर व्हायचं असेल तर प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात करून परिप्रश्न विचारून आणि सेवा करून ते ज्ञान प्राप्त होतं. कोणाची? ज्ञानी नहा तत्वदर्शी नहा. तत्वदर्शी जे ज्ञानी आहेत त्यांना शरण जाऊन, त्यांना प्रणिपात करून, त्यांना परिप्रश्न विचारून आणि त्यांची सेवा करून, त्यांच्याकडून त्या ज्ञानाचा उपदेश प्राप्त करून त्या ज्ञानाला मिळायचं असतं. तत्वदर्शी हा एक विशेष शब्द आपल्याकडे आहे. तत्व ऐकलेले नाही तर तत्व ज्यांनी अनुभवलेलं आहे, तत्व ज्यांनी पाहिलेलं आहे असे. तत्वासंबंधी ज्यांना जाणकारी आहे असं नाही तर जे तत्व होऊन राहिलेले आहेत असे. तत्वाबद्दलची जाणकारी तर ग्रंथांमधून होईल. 10 ग्रंथ वाचले तर तुम्ही प्रवचन देखील करू शकाल. पण त्या तत्वाचं दर्शन होणं ही एक विशेष गोष्ट आहे. त्या तत्वाचं दर्शन होणं म्हणजे त्या तत्वाशी एकरूपताच साधणं. अशी एकरूपता ज्यांनी साधलेली आहे अशा ज्ञानी महापुरुषांना प्रणिपात करून अर्थात शरण जाऊन त्यांना त्यांनी संपादन केलेल्या ज्ञानाविषयी आणि त्या ज्ञानाला जाणण्याच्या साधनाविषयी अनेक प्रश्न विचारून त्याला परिप्रश्न असं म्हटलेलं आहे. शिवाय ही केवळ बौद्धिक ऍक्टिव्हिटी होता कामा नये, सेवा करून देखील तत्वदर्शी ज्ञानी पुरुषाच्या अंतरंगात प्रवेश करणं, त्याला प्रसन्न करून घेणं आणि त्याच्याकडून ज्ञानाचा उपदेश घेणं. या श्लोकापर्यंत भगवद्गीता कशी आलेली आहे ते आपण मागच्या वेळपासून पाहतो आहोत. खूप मागं जात नाही तरी देखील सुरुवातीला भगवंतांनी अर्जुनाला आत्मविषयक उपदेश केला. तुझं स्वरूप हे अविनाशी आहे, अजय आहे, अमर आहे, अजः नित्यः शाश्वतोयम् पुराणो, असं तुझं स्वरूप आहे असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. वस्त्र बदलण्यासारखं जन्म आणि मृत्यू आहेत, त्यामुळं जन्म आणि मृत्यू यांनी तू हर्षित होऊ नकोस आणि व्यथित होऊ नकोस. जीवाचा प्रवास, आत्म्याचा प्रवास हा सुसंगत कर्माप्रमाणे चाललेला असतो आणि मध्ये देहांतर झालं तरी देखील फारसा फरक पडत नाही, अशा प्रकारचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला. आणि देहांतरामुळे तू व्यथित होऊ नकोस. देह जरी समोरचा पडला तरी देखील त्या गोष्टीमुळे तू शोक करू नकोस. अशोच्यानन्वशोच्यस्व प्रज्ञावादांश्च भाषसे, ज्याच्याविषयी शोक करू नये त्याच्याविषयी तू शोक करतो आहेस. आणि वर प्रज्ञावाद आपण जणू सांगतो आहे अशा थाटात बोलतो आहेस असं भगवंतांनी अर्जुनाला एक प्रकारे समज दिली किंवा खडसावलं. या आत्मज्ञानामध्ये स्थिर झालेला जो महापुरुष आहे तो महापुरुष सहजच कर्म करत असताना आत्म्यामध्ये राहून कर्म करण्याची युक्ती संपादन केलेला असतो. देह आहे आणि देह हा कर्म करणारच हे जाणून तो कर्मामध्ये रत राहतो. मात्र फळ हे देहाला किंवा मनाला बुद्धीला मिळत असताना आपण देह मन बुद्धीपासून वेगळे आहोत हे जाणल्यामुळं, याचा अनुभव घेतल्यामुळं ते फळ मला मिळत आहे अशी भावना धरत नाही. त्यामुळं फळाकडे दृष्टी ठेवून कर्म करत नाही. केवळ फळाकडे दृष्टी ठेवूनच कर्म करणं हे त्याच्या जीवनामध्ये नसतं. तो स्वतःच्या सुखामध्ये निमग्न राहून कर्म करतो जी वाट्याला येतील ती, आणि मुळीच कर्म न करण्याकडे त्याचा कल नसतो. मुळीच कर्म न करणं ही नैष्कर्म्य दशा ही आत्म्याची असून देहाच्या अंगांनी ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे हे तो जाणून असतो. देह आहे तोपर्यंत काही ना काही कर्म घडणार. आणि अर्जुनाला या विलक्षण स्थितीबद्दल उत्सुकता निर्माण झाल्यामुळं भगवंतांनी अर्जुनाला स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनहा तुष्टः स्थितप्रज्ञ हात दोच्यते. सर्व काम आणि कामना ज्याच्या गेलेल्या आहेत, मनोगत कामना देखील गेलेल्या आहेत आणि इंद्रियांच्या ठिकाणी वास करून राहिलेल्या कामना देखील गेलेल्या आहेत, आणि आत्म्याच्या ठिकाणी जो आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मनी एव आत्मनहा तुष्टः, आत्म्याच्या ठिकाणी आपण स्वतः जो तुष्ट राहतो समाधानी राहतो तो स्थितप्रज्ञ, असं म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आणि नंतर अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश केला. सर्व कर्म मला अर्पण करून कर. दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आपण आत्मा हे न विसरता कर्म कर. हे दोन्ही जर जमायचं असेल तर फळाकडे लक्ष न देण्याची भावना ठेव, तशी दृष्टी ठेव, ममत्व रहितता. कारण ममत्व हा देहभावनेचा विशेष आहे. जे देहाच्या संबंधित आहेत त्यांच्याविषयी ममत्व निर्माण होतं. म्हणून ममत्व राखू नकोस. कर्मामध्ये कर्मफळामध्ये देहाच्या बाबत देहसंबंधियांबाबत आणि सर्व अभिनिवेश टाकून स्वकर्म कर, अशा प्रकारचा उपदेश तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी केल्यानंतर हा योग मी प्रथम विवस्वानाला सांगितला इत्यादी चौथ्या अध्यायामध्ये या विलक्षण अशा योगाची गुरुपरंपरा भगवंतांनी सांगितली. त्याच्यावर अर्जुनांनी विचारलेल्या प्रश्नावरून थोडं विषयांतर करून भगवंतांनी आपल्या स्वतःच्या जन्माचं रहस्य सांगितलं. अजहा आपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय इत्यादी. मी वस्तुत जन्मरहित असताना आणि सर्व भूतमात्रांचा महान ईश्वर सर्वश्रेष्ठ असताना माझ्या स्वतःच्या अचिंत्य शक्तीनी मायेला स्वाधीन करून मी जन्माला येतो. मी परतंत्र होऊन जन्माला येत नाही तर मायेला स्वाधीन करून मी जन्म घेतो, अशा प्रकारचं स्वतःच्या जन्माचं रहस्य सांगितलं. जन्माला आल्यानंतर देखील साधूंचं संरक्षण करतो, जे दुष्ट आहेत त्यांचा विनाश करतो आणि धर्म संस्थापना मी करतो. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते म्हणजे सज्जनांच्या साधूंच्या सर्व समाजाच्या मनामधून धर्म लुप्त होतो आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा किंवा साधूंचं जेव्हा लोक ऐकत नाहीत तेव्हा मी धर्माच्या रक्षणाकरता पुन्हा पुन्हा जन्म घेतो, असं भगवंतांनी सांगितलं. मात्र हे सर्व मी अत्यंत अलिप्त राहून करतो, कारण मुळातच मी जन्मरहित आहे. त्यामुळं माझं जन्म घेणं हे देखील बोध कायम राखून घडत असतं. अशा प्रकारचं माझं दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जाणून जो राहतो तो देखील कर्मामधून मुक्त होतो, असं भगवंत म्हणाले. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी कर्म म्हणजे काय हे तू परिपूर्ण रीतीने जाणून घे स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्म कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, या बोधापर्यंत जाण्यासाठी ज्या साधना कराव्या लागतात त्या साधनांसंबंधी तू जाणून घे आणि आत्म्याची अकर्म दशा देखील तू नीट जाणून घे आणि कर्म करणार हो असं अर्जुनाला सांगितलं. इथपर्यंत मागच्या वेळेला आपण आलेले होतो. त्याच्यावर भगवंत आता स्वधर्म कर्म म्हणजे कोणती यादी देतील असं आपल्याला वाटतं, पण भगवंत असं म्हणतात की आपल्या स्वतःच्या सर्व कर्तव्य कर्मामध्ये जो आत्म्याची अकर्म दशा पाहतो, कर्म घडत असतानाच आत्म्याच्या अधिष्ठानावर कर्म घडतात आणि आत्मा हा मुळात अकर्ता आहे असं जो जाणतो, कर्मणी अकर्म यह पश्येत, सर्व कर्म करत असताना मुळात बुडाशी जे चैतन्य आहे ते कोणतंच कर्म करत नाही हे जो जाणतो, अकर्मणीचे कर्म यहा आणि त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर सर्व कर्म घडत आहेत, ते चैतन्य वस्तुत कर्म करणार नाही हे जो जाणतो, सबुद्धिमान मनुष्येशु सयुक्त कृत्न कर्म कृत, तो बुद्धिमान त्यांनी यथायोग्य सर्व कर्म केली. भगवंत म्हणतात की तू कर्म कर पण त्या कर्माचा कर्ता बनू नको, कर्ता मी असा भाव न ठेवता कर्म करण्याची युक्ती शिक. कर्ता देह मन बुद्धी आहे, मी कर्ता नाही. मी आणि देह मन बुद्धी हे नेहमी तुला डिफरन्शिएट करता येऊ देत आणि ही कर्म देखील कर्तव्यात्मक कर्मच असावीत. नियतम कुरु कर्मत्वम, नियत कर्म असावीत. कधी कधी स्वधर्म कर्म ही विकट किंवा भेसूर अशी असू शकतील किंवा न आवडणारी असू शकतील, पण त्याची प्रतिक्रिया कर्म न करण्याच्या भूमिकेमध्ये कधीही नसावी. फार कठीण आहे म्हणून स्वधर्म कर्म कधीही सोडू नये. कधी कधी उत्साहाने कर्तव्यात्मक कर्म करणं आणि जड जायला लागलं की न करणं प्रतिक्रियात्मक आहे. मी करणार नाही हा भाव प्रतिक्रियात्मक आहे, जसा अर्जुनाचा निर्माण झाला. कैर्मया सह योद्धव्य म्हणून युद्धभूमीमध्ये आला, कोण कोण माझ्याशी युद्ध करतात ते तरी पाहून घेतो आणि मग समोरचं दृश्य दिसल्यानंतर कर्मच करू नये अशी भावना निर्माण झाली. ही प्रतिक्रिया, प्रतिक्रियेनी अकर्म असं होऊ नये. कर्मातून त्रास निर्माण झाला, दुःख निर्माण झालं, हानी निर्माण होते आहे स्वधर्म कर्मातून असं वाटलं, देहाला त्रास, मनाला त्रास, बुद्धीला त्रास, मानसिक त्रास, यामुळे कर्म सोडावं असं वाटायला लागलं, तर स्वधर्म कर्माची ही प्रतिक्रिया आहे, अकर्म ही करूच नये अशा प्रकारची भूमिका तशी तू ठेवू नकोस. तू लक्षात ठेव की अकर्मण्यता वेगळी आणि अकर्म म्हणजे कर्मच न करणं हे वेगळं. नैष्कर्म्य आत्मदशा ही एक वेगळी चीज आहे, वेगळी गोष्ट आहे आणि देहानी कर्म न करण्याचा अट्टहास ही वेगळी गोष्ट आहे. कर्म करण्याच्या संबंधात वासना नको, फलाशा नको. कर्म करत असताना मन शून्य आणि मौन असं व्हावं. असं जेव्हा होईल आणि अंतर्मुखता प्राप्त होईल तेव्हा नैष्कर्म्य दशा आपली आपल्याला समजून येईल. आत नैष्कर्म्यबोध पक्का असावा आणि बाहेर कर्तव्यात्मक कर्म करताना दिसावा. कर्मामध्ये अशा रीतीने आपली अकर्मदशा पाहणं ही आपण स्वतः अकर्ता आहोत अशी भावना पक्की झाल्याखेरीज अशक्य आहे, सोपी गोष्ट नाही. आणि साक्षी भावामुळे अकर्ता भाव निर्माण होतो अशा प्रकारचं फार महत्वाचं कथन या सर्व श्लोकांमध्ये आलं. एकूणच आता हे प्रकरण अवघड जायला लागलं असं लक्षात येतं. भगवंत पुढे असं म्हणतात की ज्याच्या सर्व उद्योगामध्ये काम आणि कामाला कारणरूप असलेला संकल्प हे उठतच नाहीत, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुहु पंडितं बुधा. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतू. कर्मणी अकर्माणी अकर्मणी कर्म अशा भूमिकेतून कर्म करत असताना ज्ञानाला प्राप्त होशील. हा जो कर्मण्य कर्म या पश्येत अकर्मणीच कर्म यहा हा जो श्लोक आहे त्याला विनोबा भगवद्गीतेच्या किल्लीचा श्लोक असं म्हणतात. जर हा श्लोक समजला तर भगवद्गीता समजते असं ते म्हणतात. आणि बाकीची सगळी भगवद्गीता माहितीये, पण कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म जो पाहू शकत नाही त्याला भगवद्गीता न समजल्यासारखा आहे. म्हणून ज्याची सर्व कर्म ही कामना आणि संकल्प वर्जित झालेली आहेत, हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना असं ज्ञानेश्वर. संकल्प देखील नाही, मन विटाळतच नाही, मनाला विटाळ होत नाही, मन अशुद्ध होत नाही. ही फार उंच पातळीवरची दशा भगवंत अर्जुनाला सांगताहेत. आणि अशा रीतीने कर्माचा कर्मफलाचा संग सोडून जो नेहमीच तृप्त राहतो आणि कर्माच्या कर्मफळाच्या आश्रयाखेरीज संसाराच्या आश्रयाखेरीज जो राहतो निराश्रया हा कर्मण्यभि प्रवृत्तोपी नैव किंचित करोति सहा, तो कर्म करताना दिसला तरी देखील तो किंचित देखील कर्म करत नाही. अशा प्रकारचा कर्माचा एक विलक्षण उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला. कर्मामध्ये निर्माण होणारी जी कामना आहे ती कामना म्हणजे भविष्यातल्या सुखाची नेहमी आशा असते. कर्मातली जी कामना असते आत्ता नव्हे, आत्ता तो सुख अनुभवत नाहीये, पण कामनेची गंमत अशी आहे की कामनेमुळं नंतर सुख होईल असं वाटत राहतं. मनुष्य कामनेमध्ये अशा करता अडकतो की त्या ती कामना आपल्याला खुणावत असते सुखाच्या दिशेने, की एवढं एवढं जर झालं तर मी सुखी होईन अशी भावना त्याला नेहमी वाटत राहते. ही जी कामना आहे ती कामना नेहमी ज्या सुखाकडे निर्देश करते ते सुख हे देहबुद्धीचं लक्षण असतं. ते सुख नेहमी इंद्रियांचं सुख असतं अथवा मनाचं सुख असतं, बुद्धीचं सुख असतं. संसारातल्या सुखाची एक आकांक्षा निर्माण होत असते, नेहमी आमिष कामना दाखवत असते आणि असं वाटत राहतं की हे आमिष प्राप्त झालं म्हणजे माझं जीवन सुखी होईल. ही जी कामना आहे भगवंत या कामनेच्या एवढे का विरोधात आहेत, तर ही कामना नेहमी आत्मविस्मृती निर्माण करते. कामना निर्माण झाली की आत्म्याचं सुख अंतरतं. वस्तुतः आपण सुख स्वरूप आहोत याचाच थेट विसर पडतो आणि याचा साफ विसर पडून आपल्या संसाराकरता असणाऱ्या सुखाची स्वप्न रंगवली जातात. कामनेमध्ये हा दोष आहे आणि कामनेमुळे अशा तऱ्हेने आत्मविस्मृती निर्माण होते. म्हणून भगवंत असं सांगतात की कामनाही सुटावी आणि संकल्प देखील सुटावेत. कामना आणि संकल्प हे नेहमीच घातक असतात, कारण आहे तिथंच आत्मा परिपूर्ण असताना कधीतरी आपण सुखी होऊ ही देहाची मनाची भावना असते आणि अंततः हीच सुख दुःखाला कारण होते. कामना आणि संकल्प यामुळे देहाच्या ठिकाणी मी करतो हा भाव देखील निर्माण होतो. जो कर्ता भाव असतो त्या कर्त्या भावाला खत पाणी कामनेमुळे मिळतं आणि संकल्पामुळे मिळतं. जसं मागं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नाहीन मी करीन, आता हातात घेतलेलं ते पूर्ण करूनच दाखवीन. हे विशेष करून देहबुद्धीचं लक्षण असून विलक्षण कर्ता भावात
ला जन्म देणार असं हे राहतं. आणि एकदा कर्ता भाव निर्माण झाला की कर्मामध्ये अकर्मदशा पाहणं ही कठीण गोष्ट होऊन जाते. सूत्रासारखं आहे, समीकरणांसारखं आहे, बीजगणितासारखं आहे. आणि या कर्तेपणात सगळा अहंकार दडून राहिलेला आहे. कर्तेपणात देहभाव आहे, कर्तेपणात मीपणा आहे. आणि भगवंत तर निष्कामता आणि संकल्परहितता आत्मभावाला कारण होतो असं सांगतात. तोच आपल्या ठिकाणाहून निघून जातो. पण जर निष्कामता ठेवली प्रत्येक कर्म करत असताना आणि संकल्परहितता ठेवली, देह मन बुद्धी कर्म करेल, फळ मिळणार असेल तर देह मन बुद्धीला मिळेल, देह मन बुद्धी ही कर्म करणारच म्हणून करते आहे, मी अत्यंत अलिप्त, कर्म हे कर्तव्यात्मक आहे अशी भावना जर असेल तर प्रत्येक कर्म करत असताना आत विलक्षण जागृती असेल आत्म्याच्या संबंधी. तसंच देह मन बुद्धीची कर्म फळ देह मन बुद्धीला असंही त्या जागृतीचं स्वरूप असेल. आणि असं स्वरूप असेल तर कर्म करतानाच तो ज्ञानापर्यंत पोचत राहील. कर्म हे ज्ञानापासून दूर नेणारं जे समजलं जातं त्याच्या ऐवजी कर्मच ज्ञानाला प्राप्त करून देईल. आत्म्याला अशा रीतीने प्रत्येक कर्म करत असताना मनुष्य मात्र प्राप्त होत राहील आणि त्याला सर्व सुख म्हणजे आत्मसुख प्राप्त होईल. पुढे भगवंत असं म्हणतात की जो अहंकार आपल्याला अंध बनवतो कर्माबाबत, कर्मफलाबाबत आणि आत्मविषयक ज्ञानाबाबत, तो अहंकार नीट जर जाणून घेतला आणि त्या अहंकाराचंच ब्रह्मभावनेमध्ये जर विसर्जन करता आलं तर केवळ शुद्ध अस्तित्व शिल्लक राहतं. आणि ते शुद्ध अस्तित्व हे ब्रह्माचं स्वरूप आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविही, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधिना. खूप महत्वाचा श्लोक भगवद्गीतेमध्ये आलेला पण अतिशय कठीण. अर्पण करायचं आहे ब्रह्माला. काय अर्पण करायचं आहे? मी करतो हा भाव, कर्म, कर्माचं फळ. कारण ब्रह्म हा अग्नी आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते तथा. ब्रह्म हा जणू अग्नी आहे. जसं अग्नीच्या ठिकाणी कसलीच अशुद्धता राहत नाही, अशुद्धता जाळण्याचं काम अग्नी करतो. जर तुम्हाला सोनं देखील शुद्ध करायचं असेल तर अग्नीत टाकण्याखेरीज पर्याय नाही. अग्नीत टाकलं की शुद्ध होतं. कोणतीही गोष्ट अग्नीत टाकली की शुद्ध होते. तसं कर्ता भाव देखील अग्नीत टाकायला पाहिजे. तो अग्नी म्हणजे ब्रह्मभावना. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, जे अर्पण करायचं आहे तेही ब्रह्मात टाकायचं. अर्पण करणार आहे त्याने आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे समजून अर्पण करायला बसावं. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही, ज्याच्यामध्ये अर्पण करायचं तो अग्नी देखील ब्रह्मच असावा. ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, आणि जे जे काही अर्पण करायचं आहे म्हणजे कर्म अर्पण करायचं आहे, कर्मफळ अर्पण करायची आहे, ती देखील अशा रीतीने ब्रह्मभावनेमध्येच अर्पण जो करतो, ब्रह्मैव तेन गंतव्यम. हे हवन मी होता का ये यज्ञी हा भोक्ता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. अविनाश आत्मबुद्धीनी सर्व कर्मांकडे जो पाहतो म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्यते नैष्कर्म्य धनुर्धरा. आणि अशा रीतीने हे अधिकरण या चौथ्या अध्यायातलं या ठिकाणी संपतं. कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणी च कर्मया, हा अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी संपल्यानंतर चौथ्या अध्यायाचा अजून एक महत्वाचा विषय पुढचा म्हणजे विविध प्रकारच्या साधना. कारण भगवंत म्हणालेले होते ना, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम. कर्म म्हणजे काय ते सांगितलं, अकर्म आत्मदशा म्हणजे काय ते सांगितलं, आता विकर्म सांगायची राहिली. विकर्म याचा अर्थ विशेष कर्म, साधनारूपी कर्म, ही भगवंतांनी सांगायला घेतली. आणि अनेक साधनांचा निर्देश या चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. या बहुतेक साधना यज्ञाच्या रूपकाने भगवंतांनी सांगितल्या. याच्यावर निरूपण जर करायला गेलं तर कितीतरी दिवस लागतील. मी अत्यंत थोडक्यात तुम्हाला हा विषय सांगणार आहे, कारण या विषयाचाच आपण उच्चारलेल्या श्लोकाशी संबंध आहे. कोणी एक दैव यज्ञ करतात असं भगवंत म्हणतात, दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते. कोणी योगी दैव यज्ञ करतात म्हणजे यज्ञ करतात आणि देवांना अर्पण करतात. आधी सांगितलं ब्रह्माला अर्पण करायला हवं, पण दैव याचा अर्थ पूर्वीच्या वेदोक्त काळी जे चंद्र, सूर्य, वरुण, अरुण अशा प्रकारचे जे देव म्हणून प्रख्यात होते त्या देवांना उद्देशून ही सगळी क्रिया करतात. ही एक साधना म्हणून पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. जसं अग्निहोत्र करणं, अशा प्रकारे निरनिराळ्या देवतांना उद्देशून यज्ञ करणं, हे जे अग्निहोत्र असेल किंवा सूर्याला अथवा चंद्राला उद्देशून यज्ञ असेल तो तर अत्यंत प्रतिकात्मक आहे. त्या प्रतिकात्मक यज्ञामध्ये पारंगत झाल्यानंतर सर्व कर्म देखील त्या त्या देवतेला अनुसरून त्या त्या देवतेला अर्पण करून करणं हे अपेक्षित आहे. अग्निहोत्र करतो आहे सूर्योदयाच्या वेळेला, त्या गायीच्या गौऱ्या, गोमूत्र इत्यादी काय जी सामग्री लागती ते करतो आहे. आणि मग नंतर मात्र हा अग्निप्रधान आहे, अग्नी सर्व भस्मसात करतो, अग्नी अशुद्धी ठेवत नाही याचं भान न ठेवता सर्व कर्म करतो, मग त्या अग्निहोत्रालाही काही अर्थ नाही. म्हणून या ज्या साधना सांगितलेल्या आहेत या साधना आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कधी न कधीतरी उतराव्यात म्हणून सांगितलेल्या आहेत, कर्मकांड म्हणून सांगितलेल्या नाहीत. हे विसरलं जातं असं असल्यामुळे त्या साधना देखील योग्य रीतीने प्रतिफळत नाहीत. किंवा ब्रह्माग्ना वपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुहती, परमात्मा परमात्मरूप अग्नीमध्ये यज्ञद्वारा यज्ञाचं हवन करतो, म्हणजे मी यज्ञ करतो या भावनेचं देखील हवन करून जो कोणी यज्ञ करतो, प्रतिकात्मक यज्ञ कोणी याची आठवण राहील म्हणून छोटासा करेल आणि सर्व कर्म या भावनेने करेल असं खरं म्हणजे अपेक्षित आहे. अग्नी आणि यज्ञ ही तर प्रतीक आहेत. याचा या सर्व साधनांचा खरा संबंध आपल्या जीवनाशी आहे. त्याच्यानंतर भगवंत असं म्हणतात की कोणी श्रोत्रादीन इंद्रियाणी अन्य संयमाग्निषु जुहती, काही कर्मेंद्रिय आहेत आपल्याला प्राप्त झालेली आणि ही कर्मेंद्रिय श्रोत्र आदी श्रवण याचा उल्लेख केला, पण सर्व कर्मेंद्रिय हात पाय ऐकणं पाहणं अशा प्रकारची सर्व कर्म, या श्रोत्र आदी सर्व इंद्रियांना संयमाग्नीमध्ये जो होम करतो अर्पण करतो, साधा अर्थ असा आहे की संयमानी जो श्रोत्र वापरतच नाही संयम करतो याचा अर्थ ब्रह्म प्राप्त करण्यासाठी म्हणून हवं ते ऐकण्याला मुभा तो श्रोत्राला देत नाही, हवं ते पाहण्याला हवं ते वाचण्याला मुभा जो देत नाही तो संयम राखतो. कर्मेंद्रियांकरता संयम हाच कोणी अग्निकल्पिलेला आहे. इंद्रिय विषयांना स्पर्श करायला नेहमी उत्सुक असतात, कान हे ऐकण्यासाठी नेहमी उत्सुक असतात, डोळा पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. या न्यायाने तुम्हाला प्राप्त झालेली सर्व इंद्रिय आपल्या आपल्या विषयांना स्पर्श करण्यासाठी अति उत्सुक असतात. आणि इंद्रिय विषयांची ही जी सूक्ष्म स्पर्श व्यवस्था आहे ही व्यवस्थाच तोडायला भगवंत इथं सांगतायत. फार कठीण आहे, म्हणजे भगवंतांना असं अपेक्षित आहे की डोळे केवळ पाहतील, कान केवळ ऐकतील, पाय केवळ चालतील, हात केवळ काम करतील, या न्यायाने सर्व इंद्रिय केवळ काम करतील आणि सूक्ष्म विषयांच्या स्पर्शाच्या ठिकाणी असणारी आसक्ती तोडून हे सर्व करतील. आंतरिक सूक्ष्म स्पर्श जो अंतःकरणाला होतो विषयांमुळं, तर तो टाळण्याचं कौशल्य कोणी कोणी श्रोत्रादीन इंद्रिय आणि अन्य संयमाग्निश जुव्हती या संयमाग्नीमध्ये हे श्रोत्र आदी सर्व इंद्रिय हवन करून हा जो सूक्ष्म स्पर्श आहे तो सूक्ष्म स्पर्श अंतःकरणाला होणारा टाळण्याचा प्रयत्न करतात. इंद्रियांनी केवळ साधन बनावं आणि भोगाचं काम करू नये अशी अवघड गोष्ट, अति अवघड गोष्ट साधना म्हणून कोणी अनुसरतात असं भगवंत सांगतात. तर कोणी अनेक शब्दादीन विषयांनी अन्य इंद्रियाग निशुजुवती, तर शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे पंचविध विषय आहेत, तर ते विषय इंद्रिय रूपी अग्नीमध्येच कोणी होमितात, म्हणजे शब्द हा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतो तर इंद्रिय हाच कोणी अग्नी तो निर्माणच होऊ द्यायचा नाही असं काम इंद्रियांनी करायचं, अजूनच अवघड. बघा हे ऐकायला देखील तुम्हाला अवघड वाटत असेल. मागच्या वेळेला मी सांगितलं की भगवंतांनी या सगळ्या साधना वर्णन करून सांगितल्या त्या मार्गदर्शनाशिवाय शक्य नाहीत. हे कुठेतरी मनात निर्माण व्हावं म्हणूनच भगवंत हे सांगतायत. जेव्हा भगवंत म्हणतात की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ते जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं झालं तर शरण जाऊनच ते ज्ञान प्राप्त करून घेता येईल, कारण जमेल हे नुसतं ऐकल्यामुळे करायला जमेल. भगवंत असं म्हणतात की सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी च अपरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञान दीपिते. आत्मसंयमन योग, त्याच्यामध्ये सर्व इंद्रियांची कर्म आणि प्राणकर्म देखील अर्पण करतात. आता जे आपण ध्यान केलं त्या ध्यानाची थेट प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी इथं वर्णन करून सांगितलेली आहे, ती ऐकली तर तुम्हाला खूप समाधान वाटेल. आता आपला तो विषय नाहीये. तर काही लोक अशी साधना करतात की द्रव्य यज्ञ करतात. द्रव्य यज्ञ म्हणजे लोकसेवेचं साधन म्हणून द्रव्याचा उपयोग करतात. परमात्म प्राप्ती करता म्हणून द्रव्य यज्ञ करतात. त्यांच्यापाशी द्रव्य त्यांच्या उत्कृष्ट कर्मांमुळे यशस्वी कर्मांमुळे जमा होत राहतं, त्याचा साठा करून वाढवत नेण्याच्या ऐवजी ते तो लोकहिताकरता रिकामा करतात आणि त्यामुळे ते चित्तशुद्धी प्राप्त करून घेतात. तर कोणी तप यज्ञ करतात, योग यज्ञ हा तथा अपरे, तर कोणी योग यज्ञ करतात, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयहा संशित व्रताहा, तर कोणी स्वाध्याय ज्ञान यज्ञ करतात. स्व अध्याय म्हणजे आपलं स्वरूप समजून घेणं, याच्यासाठी जे ज्ञान यज्ञ आरंभितात, चिंतने चिंतने तद्रूपता, अशा प्रकारची साधना. तर काही प्राणायामाचे प्रकार इथं दिलेले आहेत. अपाने जुह्वती प्राणम, प्राणे अपानम तथा अपरे. प्राण म्हणजे श्वास घेणं आणि अपान म्हणजे श्वास सोडणं. अपानामध्ये जे प्राण अर्पण करतात म्हणजे बाह्य कुंभक करतात, प्राण सोडल्यानंतर त्या स्थितीत ब्रह्मभावनेमध्ये राहण्याचा अभ्यास करतात, लगेच प्राण घेत नाहीत. तर कोणी प्राणे अपानम तथा परे, तर कोणी प्राण घेतल्यानंतर तो सोडण्याच्या आधी ब्रह्मभावनेत राहण्याचा अभ्यास करतात कुंभकाच्या वेळेला. प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणा अशा प्रकारे प्राण आणि अपान याची स्वाभाविक जी गती आहे त्या गतीचा भेद करून प्राणायामामध्ये ते पारंगत होऊन जातात, परायण होऊन जातात। अशा प्रकारे अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुहती, तर कोणी आहार देखील तोडतात आणि प्राणांचा प्राणांच्या ठिकाणीच लोप करतात, लय करतात। सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कर्मशहा, हे सर्व यज्ञविद असे यज्ञ करून सर्व कल्मश धुवून काढण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असतात। यज्ञ शिष्ट अमृत भुजो यांति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्ति यज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम, आणि जे अशा यज्ञाच्या नंतर या अनेक साधनांच्या शेवटी जे फलित आहे ते फलित प्राप्त करतात आणि ते फलित प्राप्त करून ब्रह्मभावनेला प्राप्त होतात। काय समजलं बरं तुम्हाला? मी तुम्हाला हे सगळं सांगितलं, तुम्ही अंदाज करत होतात काय काय करत असतील, तुम्ही विचार करत होतात की अपानामध्ये प्राणाचा होम कसा करत असतील, तुम्ही करून पाहणार आहात मार्गदर्शनाशिवाय? तुम्ही विचार करत असाल की असे कसे लोक असतील की आपल्या स्वधर्म कर्मातून भरपूर धन आपल्याला मिळतं आहे आणि चित्तशुद्धी करता म्हणून समाजाकरता खुलं करायचं आहे, कराल, करणार आहात, तुम्ही केलेलं आहे। ज्या वेळेला आपण निवेदन केलं तेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणात केलेलं आहे, तरी देखील या अवघड साधन आहेत असं लक्षात घ्या। कोणाकोणाला कधी कधी अव्यवहार्य वाटतील अशा साधन आहेत, त्याला तशा प्रकारची मनस्थिती पाहिजे। दान करायला देखील फार पूर्व पुण्य पाहिजे आणि तशा प्रकारचं धारिष्ट्य पाहिजे, नाहीतर वेळ प्रसंगी हात अखडता घेण्याची प्रवृत्ती असते। स्वामीजी कोणत्या तरी नाटकातलं सांगत असत गडकरींच्या, ते मालक गड्यावर म्हणतात की मी तुझ्यावर एवढा प्रसन्न झालेलो आहे की माझ्या हातातलं सोन्याचं कडं तुला द्यावं असं वाटतं। ते म्हणतात की मालकांची मर्जी, तुम्ही जर द्याल तर काय होणार नाही। ते म्हणतात पण तूर्त हा डोक्यावरचा मुंडा असा पुरे असं मला वाटतं। तूर्त हा डोक्यावरचा मुंडा असा मी तुला देतो, खरं म्हणजे सोन्याचं कडं दिलं तरी कमी, कारण देण्याच्या वेळेला आखडण्याची वृत्ती निर्माण होते। म्हणून या साधना अवघड आहेत आणि तपयज्ञ देखील अवघड आहे। त्या तपाचे जे विविध प्रकारचे भाग आहेत, तप करत असताना एक भुक्त राहणं, एका पायावर उभं राहून तप करणं कोणी करणार आहे? अनशन करून तप करणं शक्य आहे? असं असल्यामुळं या सगळ्या साधना केल्या जातात हे लक्षात घ्यावं ब्रह्मप्राप्तीसाठी। अवघड गोष्ट आहे पण ब्रह्मप्राप्ती ही त्याच्यापेक्षाही अवघड असल्यामुळं कोणी कोणी या अवघडाचा स्वीकार करतात। म्हणून भगवंत म्हणतात कन्क्लुजन, एवं बहुविधा यज्ञः, अशा प्रकारचे बहुविध यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे, हे जे कर्म हे जे यज्ञ आहेत किंवा या ज्या साधन आहेत, या साधना हे कर्म प्रकार आहेत हे तू लक्षात घे। कर्म प्रकार असल्यामुळं कर्माचे सगळे नियम त्याला लागू आहेत। स्वधर्मरूप मूळ कर्माच्या ऐवजी केवळ ही कर्म करावीत असं भगवंतांना साधनांचा निर्देश करताना देखील अपेक्षित नाहीये। आपली कर्तव्य कर्मच करत राहावीत याला पुरवणी दाखल जी कर्म त्याला विकर्म म्हटलेलं आहे हे लक्षात घ्यावं। तुमच्या मनात असंही आलं असेल हे ऐकताना की सर्व वेळ हे करणं किती कठीण आहे, तर तसं करणं मुळातच अपेक्षित नाहीये। कर्म समजून घे, विकर्म समजून घे आणि अकर्म समजून घे असं सांगितलेलं आहे आणि सर्व मिळून जीवन आहे, त्यामुळे ही विकर्म हेच जीवन होता कामा नाहीये, साधना हेच जीवन होता कामा नाहीये। तर पुरवणी दाखल ही कर्म आहेत हे लक्षात यायला पाहिजे। साधनेची कर्म ही स्वधर्मरूप कर्म मूळ कर्मां इतकीच साधनेची कर्म देखील आवश्यक अशी आहेत आणि यासाठी जो खर्च होणारा जो वेळ आहे तो वेळ त्यांनी एक काही शक्ती प्राप्त व्हावी आणि मूळ कर्मामध्येच आपण प्रवृत्त असावं असंही भगवंतांना सुचवायचं आहे. ही जी विविध प्रकारची विकर्म आहेत ही विकर्म चित्त शुद्धीची साधनं म्हणून सांगितलेली आहेत. तरी देखील जे कर्माचे दोष आहेत ते कर्माचे दोष विकर्मांना लागू होतात. कर्माचे दोष कोणते की मी करतो ही भावना, हे कर्म मिया केले की माझे निसिद्धी गेले, मी केलं माझ्यामुळे हे झालं, हा कर्माचा दोष आहे. किंवा कर्म करत असताना फळाची आकांक्षा ठेवणं हा कर्मामध्ये दोष आहे. हे दोष साधनेच्या कर्माला देखील जसेच्या तसे लागू होतात. मी करतो या भावनेने साधना करू नये. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा, अशा भावनेनेच ही विकर्म करणं अपेक्षित आहे. तसंच कर्म केलं म्हणजे त्याचं फळ हे देह मन बुद्धीला लाभणारच, हा जसा सिद्धांत आहे, फळ हे मिळणारच, तसं विकर्म केल्यावर देखील त्याचं फळ हे मिळतंच. पण साधक नेहमी असं म्हणत असतो की मी किती दिवस बसतो आहे, किती वर्ष बसतो आहे, अजून फळ मिळत नाहीये. कर्माच्या बरोबर फळ चिकटलेलंच आहे हे लक्षात ठेवून फळाकडे दुर्लक्ष करूनच विकर्माची कर्म देखील करायची आहेत, साधनेची कर्म देखील करायची आहेत, हे सर्व लक्षात घे असं भगवंत सांगतात. आणि मग भगवंत म्हणतात की श्रेयान द्रव्य मयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. या द्रव्य यज्ञाचा फायदा घेऊन कोणीतरी दान करा भरपूर असं सांगू नये, पुढे सांगितलं जाईल असं कदाचित भगवंतांना वाटलं असेल. म्हणून भगवंतांनी सांगितलं की हे द्रव्य यज्ञ वगैरे आहेत त्याच्यापेक्षा ज्ञान यज्ञच श्रेष्ठ आहे. सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्जुना वेदू जयाचे मूळ, वेद ज्या कारणाकरता सांगितले गेलेले आहेत, जे क्रिया विशेषे स्थूळ जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख, ते द्रव्यादी यागू कीर होती. द्रव्य आदी याग हे आहेत ठीक आहेत, ज्याच्या जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख, ज्यांनी स्वर्ग सुख वगैरे प्राप्त होऊ शकेल. परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैसी तारा तेज संपत्ती दिन करापाशी. एक सूर्य उगवला की सगळ्या तारा तारका चंद्र चांदण्या नाहीशा होऊन जातात, तसा ज्ञान यज्ञ हाच श्रेष्ठ आहे. देखही परमात्म सुख निधान साधावया योगी जन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, जे धावतया कर्माची लाडी. किती धावपळ कर्म, म्हणजे जन्म झाल्यापासून धावतया कर्माच्या लाणीमध्ये आपण सापडलेले आहोत. नुसती पेपरमध्ये बातमी यायची खोटी की आज पुण्याचा पाणी पुरवठा बंद की तुम्ही धावपळ करायला सुरुवात करता. कर्मामध्ये फार कष्ट आहेत, दुःख देखील आहे, धावपळ आहे, आणि हातात काय येतं तर त्या मनाने अगदीच किरकोळ काहीतरी येत असतं जे देहधारणेकरता आवश्यक देखील आहे, अगदीच टाकाऊ नाही. जे धावतया कर्माची लाणी, पण या सगळ्या कर्माची परिसमाप्ती ज्ञानानेच होते. नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली या धणी साधनाची, जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. सर्व प्रकारची प्रवृत्ती जिथं पांगळी होऊन जाते, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. जे ज्ञान झालं असताना इंद्रिय विषयाचा संग सहज विसरून जातात, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलकेपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्या ठिकाणी मनाचं मनपण नाहीस होतं आणि ज्ञेय प्राप्त होतं, ज्या ठिकाणी तर्काची दिठी मावळते आणि ज्ञेय प्राप्त होतं, सर्व प्रकारच्या बोलण्याचा जिथं विराम घडतो आणि ज्ञेयाशी तद्रूपता घडते, जेथे वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथे न पाहता सहज भेटे आपण ते, असं ज्ञानच श्रेष्ठ आहे. अशा रीतीने भगवंतांनी आधीच्या म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून ते या श्लोकापर्यंत आपल्याला जर काही सांगितलेलं असेल तर तत्व तत्व आणि तत्व, कायदा कायदा आणि कायदा, कर्माचा कायदा, आत्मज्ञान संपादन करण्याचा कायदा. ज्यांनी आत्मज्ञान संपादन केले तो सहज कर्म कशी करेल त्या संबंधीची माहिती. उपयोग काय आपल्याला? आपल्याला बुद्धीत हे समजलं पण वृत्तीवर आरूढ होणार कसं? फार कठीण. म्हणून इथपर्यंत आपला आणि भगवद्गीतेचा संबंध असला आणि नसला तरी सारखा असा आहे. केवळ बौद्धिक कसरत आहे, केवळ बुद्धीनी जाणून घेणं आहे, आणि या जाणून घेण्याचा प्रत्यक्ष कर्मात उपयोग करता येत नाही. या जाणून घेण्याचा प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला ताळमेळ लावता येत नाही. तो लावायचा कसा? तो जर लावायचा असेल तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हा जर ताळमेळ लावायचा असेल तर केवळ दुसरा अध्याय वाचून होणार नाही, तिसरा अध्याय वाचून होणार नाही, चौथा अध्याय देखील कर्म प्रकरण आणि कर्मणी अकर्म यत पश्येत किती जोरजोरात ओरडून सांगितलं तरी देखील होणार नाही, जमणार नाही. अकर्मणीचे कर्म यहा इतकं सोपं आहे की काय ते. आणि विविध प्रकारच्या साधना सांगितल्या तरी देखील मार्गदर्शनाअभावी तुम्हाला काहीच करता येत नाही असं भगवंत ठासून इथं सांगतायत. का पादसेवनम अर्चनम वंदनम आणि दास्यम याच्यामध्ये या हे श्लोक बसतात तर याकरता बसतात. ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर जे ज्ञानी आणि तत्वदर्शी आहेत त्यांना शरण गेल्याखेरीज पर्याय नाही. तुमच्या घरात तुमच्या स्टडी रूम मध्ये बसून टेबलवर तुम्ही नुसते ग्रंथ वाचाल आणि तुम्हाला हे जमेल असं होणार नाहीये. तुम्ही तुमच्या मनाने साधना कराल आणि तुम्हाला हे जमेल असं होणार नाहीये. त्याच्याकरता तुम्हाला शरणच जायला लागेल. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. तेव्हा ते ज्ञानी तत्वदर्शी मोठ्या कृपाळूपणाने तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतील. यज ज्ञात्वा त्या ज्ञानामुळे न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात सापडणार नाहीस. की मी लढणार नाही असं म्हणणार नाहीस, मी कर्तव्य कर्म करणार नाही असं म्हणणार नाहीस. ज्ञान होणं गरजेचं आहे. ते त्या ज्ञानी तत्वदर्शी महापुरुषांनी केलेल्या उपदेशांमुळे तुला होईल. मग तुला कर्मही करता येतील, मग तुझ्या बुद्धीमध्ये ज्ञान देखील राहील. कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म याच्यातही तू पारंगत होशील, पण ज्ञानी महापुरुषाच्या कृपेने. यज ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. एवं म्हणजे अशा प्रकारचा, इथं जो हात पाय गाळून बसलेला आहेस रथावर युद्ध न करता, अशा प्रकारचा मोह तुला परत होणार नाही असं भगवंत सांगतात. येन भूतान्यशेषेण द्रक्षसी आत्मनी यथामयी, ज्या ज्ञानामुळे ही अशेष भूत तू तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहशील आणि ही सर्व भूत मात्र आणि तुझं स्वरूप तू माझ्या ठिकाणी पाहशील असं भगवंत सांगतात. फार फार महत्वाचं, फार तेजस्वी असे हे श्लोक आहेत. आपण आता हे मूळ श्लोक पाहायला पुढच्या वेळेपासून सुरुवात करू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कल्वर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति.